93.5 वर रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि श्रुती आली आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्रा.
आज जरा झोप झाली असेल तुझी, बरं वाटलं असेल.
म्हणजे मागच्या आठवड्यात झोप नाही झाली, गप्पा खूप झाल्या पण झोप नाही झाली.
आणि या आठवड्यात गप्पाही खूप होणार आहे,
झोपही खूप होणार
आहे. असो पुढचं मागचा संपूर्ण आठवडा तू माझं हे बाळ सांभाळलंस, त्याच्या सगळ्या शुश्रूषा केल्या, सगळं त्याला पावडर कुंकू करणं, नऊ घालणं हे सगळं केलंस, त्याबद्दल खरंच धन्यवाद.
थँक्यू. पण तुझं बाळ खूपच लवकर उठतं सकाळी.
फार 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 आणि फार ते लागले, उठलं की रडायला
लागतं.
हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे,
हॅपी बर्थडे.
गुड वन. चांगलं चांगलं, त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुला नंबर पाठ झाला की नाही?
अगदी अगदी. 8380035935.
वा, सो या नंबरवरती सेल्फ्या पाठवणार आहेत लोक.
बिलकुल.
आणि जसं मी आपल्या शोच्या सुरुवातीला पण सांगितलं की सेल्फी पाठवताना क्रिएटिव्ह विचार करायचा आहे. 935 कुठंतरी आलं पाहिजे तिथं. म्हणजे तुम्ही भले फळ्यावर 935 लिहा, त्याच्यासोबत फोटो काढा किंवा मग काही कुठल्याही 935 गोष्टी आम्ही काय त्या मोजत बसणार नाही फोटोमध्ये, नाही का? आणि त्या मोजताही येणार नाही. इनफॅक्ट आजकाल टेक्नॉलॉजी आहे पण मोजू शकतो आपण.
बिलकुल.
फक्त सेल्फी काढताना क्रिएटिव्ह असायला हवं आणि अतिरेक करू नका. उगाच कुठल्या तरी कठड्यावर जाऊन उभे राहिले आणि हा पहा समुद्र 935 लाट आणि मी सेल्फी काढतोय, हे प्रकार करू नका. हा वेडेपणा, मूर्खपणा म्हणतात याला शुद्ध मराठीत, त्यामुळे हा मूर्खपणा करू नका. छान काहीतरी क्रिएटिव्ह करा, सात्विक क्रिएटिव्ह करा आणि मग ते पाठवा. सात्विक दिवस आजचा सोमवार आणि सातवा वाढदिवस रेड एफएमचा. इतक्या दिवसांनी आलो ना मी, इतकं बोलतोय की तुला बोलायचंच राहून गेलं.
म्हणजे मी येते चार सुपरहिट गाण्यानंतर 3 तास
नो त्रास मध्ये. मग तुझी सगळी जी इच्छा असेल ती गप्पा मारण्याची. आणि शो कसा वाटला? आरजे रुद्रा 935@gmail.com नक्की कळवताय तुम्ही. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.